सुपर हिट्स 93.5 रेड एफएमवर महक तुमच्या सोबत आहे. MH935 मध्ये आपल्या इंडियन टीमनी चेस ऑलिम्पियाडमध्ये अगदी सगळ्यात मोलाचं सगळ्यात पहिलं स्थान मिळवलेलं आहे आणि त्याचबद्दल आपण आज बोलत आहोत ते म्हणजे कोच रघुनंदन गोखले सरांशी. सर, हे जे ऑनलाईन ऑलिम्पियाड आहे चेसच्या बाबतीतलं, या कॉम्पिटिशनबद्दल सांगा ना, नेमकं ते कसं आहे?
तुम्हाला गंमत सांगायची म्हणजे दरवर्षी दर 2 वर्षांनी एकदा ऑलिम्पियाड होतं अल्टरनेट इयर, आणि चेस ऑलिम्पियाडला सगळे एकत्र जमतात एखाद्या मोठ्या ठिकाणी आणि तिथे सगळ्या टीम्स खेळतात आणि साधारणतः 160-170 टीम्स खेळतात वेगवेगळ्या देशांच्या, कारण चेस बुद्धिबळ हा सगळीकडे पसरलेला खेळ आहे. त्यामुळे भारताला आतापर्यंत एकदा ब्रॉन्झ मिळालं होतं, ते सोडलं तर भारताला अंतिम फेरीपर्यंत अशी मजल मारता आलेली नव्हती. पण यावेळेला काय झालं की या कोविड करोनामुळे त्यांनी ठरवलं की ऑलिम्पियाड आपण घ्यायचं पण ते इंटरनेटवर घ्यायचं. मग त्यांनी असं केलं, आता आपले सगळे प्लेयर्स वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले आहेत, म्हणजे आनंद चेन्नईमध्ये, भक्ती गोव्यामध्ये, आणखी वंतिका दिल्लीमध्ये, म्हणजे असं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. हरी कृष्णा प्लेयर तर आपला पोलंडमध्ये आहे सध्या,
अरे बापरे,
तर पण ते तिकडनं खेळू शकले एकत्र टीम म्हणून भारताच्या टीम मध्ये. आणि हे ऑलिम्पियाड घ्यायचं तर 1.5 तास प्रत्येक गेमला साधारणतः असतो, प्रत्येक माणसाला, म्हणजे 3-4 तासाचा गेम असतो जनरली क्लासिकल ऑलिम्पियाडचा. पण इथे काय तेवढा वेळ देणं शक्य नव्हतं, कंटाळा आला असतो लोकांना, म्हणून त्यांनी 15-15 मिनिटाचे गेम ठरवले. आणि त्या घड्याळात काय असतं की एक मूव्ह केली की तू ऑटोमॅटिक 5 सेकंद ऍड होतात तुमच्या घड्याळात इलेक्ट्रॉनिक, म्हणजे तुम्ही कधी वेळेअभावी हरू शकत नाही. तुम्ही 5 सेकंद शेवटची एकदम मूव्ह केली की तुम्हाला 5 सेकंदाचा तरी अवधी मिळतो. तर अशी मजेदार होतं ऑलिम्पियाड.
लौट कर आती हूँ थोड़ी देर में, सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.